जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतहस्तिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री श्री राधा गोकुलानंद की जय श्री श्री गौर निताय की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं वंदेहं श्रीगुरो श्रीयुत पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिचन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणे प्रचारिणे शेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारणं वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम् आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम् रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तु ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। जुने दिवसाची आठवण येत आहे। शिवरात्री प्रभूच्या घराच्या समोर इकडे कार्यक्रम करून अनेक वर्ष झाले आणि असं बेळगावमध्येच दिसून येते की रस्त्यावर बसून कार्यक्रम करायचं, दुसरे कुठच्याही शहरामध्ये बघितलं नाही असं। जय रस्त्यावर बसले कुठेतरी पोलीस येऊन दूर करतात, जायचं इकडे बसायचं नाही म्हणून। इकडे आरामशीर सगळे बसलेत, खरोखर वैकुंठच आहेत, म्हणजे ही गल्ली फार विशेष आहे, त्यामुळे इकडचे कार्यक्रम मला नेहमी आवडायचे, कारण संपूर्ण गल्लीच्या लोकांचं सहभाग असतं, सगळे उत्साहाने भाग घेतात, कोणी तक्रार करत नाही, भक्तांची गल्ली आहे, त्यामुळे इकडे येणे खूप आवडते। वरती पण कार्यक्रम केले अनेकदा आणि इकडे पण केले, इकडेच बसून पाठीमागे। भगवान श्री कृष्णांची भक्ती फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे, आहे ना? सगळे बघत आहेत की काय बोलत आहेत हे। म्हणून भगवान श्री कृष्णांची भक्ती फक्त खूप विद्वान लोकांसाठी आहे आणि भगवान श्री कृष्णांची भक्ती फक्त अति तपश्चर्य करणाऱ्या व्यक्तीसाठी आहे। भगवान श्री कृष्णांची भक्ती अशा लोकांसाठी आहे जे खूप दुर्लभ आहेत। ते जे काही मी म्हटलं ते कबूल आहे की नाही, की काही विरोध आहे? कोणाला कबूल आहे हात वर करा बघू। कबूल आहे? फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे? मग गरीब लोक करू शकत नाही का भक्ती? पण खरोखर श्रीमंत कोण आणि गरीब कोण हा मोठा प्रश्न आहे। ज्याच्याकडे पैसा आहे, मोठं घर आहे, सोनं आहे, मोठे मोठे गाडी आहेत, तोच का श्रीमंत? नाही, हे सर्व नश्वर धन आहे ना, किती वेळ राहणार आमच्याकडे? आज आहे उद्या नाही आहे, कधी काहीही होऊ शकते। खरोखर धन म्हणजे जे आमच्या सोबत नेहमी राहणार, बाकी सर्व इकडेच राहणार. काल मी गणेबैलला गेलो होतो. गणेबैलचं नाव ऐकलंय का? एक गाव आहे खानापूर आणि बेळगावचे मध्ये. पहिल्यांदा गेलो होतो मी. मागचे 20 वर्षापासून तिकडे आमचे भक्त आहेत, पण मला जायची संधी मिळाली नव्हती. पहिल्यांदा काल गेलो तिकडे. खूप गोष्टी सांगितले आणि एक गोष्टी सांगताना एक श्लोक पण मी म्हटलं तिकडे, धनने भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनः स्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्माणु गच्छति जीव एकः. ज्यावेळी आमची मृत्यू होते त्यावेळी काय होत आहे? आमचं जे धन आहे ते जमिनीतच राहतं. पूर्वी बँक वगैरे नव्हते ना, तो जे लोक आहेत ते आपलं धन वगैरे संपत्ती ते जमिनीत लपून ठेवायचे. तर ज्यावेळी कुठच्या माणसाची मृत्यू व्हायची तर त्याचं धन जे आहे ते तिकडे जमिनीतच राहायचं. धनने भूमौ, भूमौ म्हणजे भूमीमध्ये, भूमीत राहायचं. ते तो व्यक्ती गेला कुठे, त्याच्या प्रारब्धाच्यानुसार त्याला कुठे जन्म मिळाला, पण धन त्याचं राहिलं इकडेच. धन सोबत घेऊन गेला नाही तो. पशवश्च गोष्ठे, पशु म्हणजे गाय बैल, ते सगळे गोठ्यामध्येच राहिले. गवयो धनवान धान्य धनवान, हे सगळं धन आहे ना. आमची गाय, आमचे बैल, आमचं धान्य, ते सगळं गोठ्यामध्ये राहिलं. की तो व्यक्ती गेला कुठे पुढे, पण त्याचं सोनं, त्याचं पैसे, त्याचे रत्न, गाय बैल इकडेच राहिले. भार्या गृहद्वारे, जे त्याची बायको आहे ते फक्त घराच्या दारापर्यंत येऊ शकते, त्याच्या पुढे साथ देऊ शकणार नाही. कारण शव जे शरीर आहे त्याला मग स्मशानमध्ये लोक घेऊन जाणार. जनह स्मशाने, जे बाकी मित्रमंडळी आहे सगळे त्यांचे नातेवाईक, ते सगळं स्मशानपर्यंत त्याच्याबरोबर जाऊ शकतात, त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. देहश्चितायाम, आमचा देह जो आहे आमच्यासोबत फक्त चितेपर्यंत राहू शकत. चितेवर आल्यानंतर मग देह तिकडेच नष्ट होणार. परंतु परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः, तो जीव आहे जो आत्मा आहे तो देह सोडून आता त्याच्या परलोक मार्गे दुसऱ्या त्याचे जे जन्म आहे त्या कुठेही असेल त्याच्या प्रारब्धाच्या अनुसार तिकडे जाईल तो. आणि सोबत काय घेऊन जाणार? कर्म अनुग्रह गच्छती, आपले कर्म सोबत घेऊन जाणार तो. जे पाप केलेले आहेत ते पुण्य केलेले आहेत ते घेऊन जाणार आणि त्या पुढच्या जन्मामध्ये त्याला भोगावं लागेल. जे पाप केले आहेत त्याच्यासाठी त्याला दुःख भोगावं लागेल, जे पुण्य केले आहेत त्याच्यासाठी त्याला सुख मिळेल. आणि जर त्यांनी भक्ती केली असेल थोडीफार तर त्या पुनर्जन्मामध्ये त्याला भक्ती करायची संधी पुन्हा प्राप्त होईल. तर आमचं धन राहिलं की तिकडे, तर हे नेहमी आमच्याकडे धन राहणार नाही. जरी आम्ही या जन्मामध्ये कोटी कोटी रुपये पण गोळा केले आणि जर आम्ही भगवंतांची भक्ती केली नाही तर काय उपयोग? सर्व काही इकडे सोडून जाणार की? एक पैसा पण घेऊन जाऊ शकणार नाही आम्ही. ज्यावेळी ह्या जन्मामध्ये ह्या शरीरामध्ये आम्ही असतो, आम्ही किती आसक्त होऊन जातो या धनाच्या प्रती, किती भांडण करतो, भाऊ भावामध्ये, भाऊ बहिणीमध्ये, वडिलामध्ये आई वडिलामध्ये, आणि मुलं आणि आई वडिलामध्ये, लोकांमध्ये किती भांडणं पैशासाठी, जमिनीसाठी. कुठे जाणार आहेत ते? आम्ही जाणार हे राहणार इकडेच. काय उपयोग? तर हे धन खरोखर तो श्रीमंत नाही आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे. खरोखर तो श्रीमंत आहे ज्याने असं धन कमवलेलं आहे जो की तो मृत्यूच्या नंतर पण घेऊन जाऊ शकणार. आणि जे मी पाप आणि पुण्य घेऊन जातो ते पण नश्वर आहेत. कारण पाप भोगल्यावर ते नष्ट होतं, पाप पण भोगल्यावर नष्ट होतं आहे पुण्य. परंतु भक्ती आमची राहते, नेहमी राहते. आणि शेवटी भक्तीची पुंजी ज्यावेळी अनेक जन्मजन्मांतर ज्यावेळी वाढत चालते तर एक वेळ असं होणार की आम्ही शुद्ध भक्त होऊन जाणार. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्व अभ्यास केल्यामुळे, भक्तीचा अभ्यास केल्यामुळे ह्या जन्मामध्ये विवश होऊन तो भक्तीकडे आकर्षित होतो व्यक्ती, आणि भक्ती करायला सुरू करतो. आणि शेवटी भक्तीमध्ये यश प्राप्त केल्यानंतर, भक्तीमध्ये तो यशस्वी झाल्यानंतर त्याला भगवंतांचं धाम प्राप्त होते. आणि तिकडे मृत्यू नाही, रोग नाही, वृद्धावस्था नाही, काही कुठच्या प्रकाराचा त्रास नाही. तर हे सगळ्यातलं मोठं धन आहे आमची भक्ती. जे काही आम्ही भक्ती केली आणि गोळा केलं आहे तेच मोठं आहे. त्यामुळे जो भक्त आहे तो श्रीमंत आहे. त्याच्याकडे पैसे असले तरी हरकत नाही, नाही असले तरी हरकत नाही. आणि जो व्यक्ती भक्त आहे आम्हाला समजून घेतलं पाहिजे श्रीमद भागवतमच्या मतानुसार की त्याने पूर्वजन्मामध्ये सगळं काही शास्त्रांचं अध्ययन केलं आहे. त्याने पूर्वजन्मामध्ये सगळे वेगवेगळे प्रकाराचे तपश्चर्या केलेले आहेत आणि वेगळे वेगळे तीर्थस्थानामध्ये भ्रमण करून आलेलं आहे. जे सगळं काही सर्व धार्मिक कार्य वगैरे करून घेतले त्याने, त्यामुळे ह्या जन्मामध्ये तो भक्ती करू शकतोय. म्हणजे भक्तीमध्ये येणे हे काही साधारण गोष्टी नाही आहे, अतिशय दुर्मिळ आहे. अतिशय भाग्यवान लोकांनाच हे प्राप्त होते. ज्याने अनेक जन्मापासून भक्ती केली आहे त्यांनाच प्राप्त होते. त्यामुळे ह्या जन्मामध्ये पण अति तपश्चर्या करायची गरज नाही. थोडीच तपश्चर्या पाहिजे आम्हाला. चार नियमाचं पालन करणे, एकादशी व्रतचं पालन करणे, पहाटे उठून भगवंताचं नामस्मरण करणे, असे थोडंफार तपश्चर्या असतात. परंतु काय संन्यास घ्यायची गरज नाही. जंगलामध्ये जाऊन सगळं तपश्चर्या करायची गरज नाही. तर भक्तीमध्ये आम्ही आलो, कुठेही आम्ही राहिलो, घरामध्ये राहिलो, वनामध्ये राहिलो, आश्रममध्ये राहिलो, काही हरकत नाही. आम्ही जर भौतिक दृष्टीने श्रीमंत असलो तरी हरकत नाही, गरीब असलो तरी हरकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपहरितम अश्नामी प्रयतात्मनः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर माझ्या भक्ताने मला भक्तिभावनेने पत्र, पुष्प, फळ, पाणी अर्पण केलं तर ते मी स्वीकार करतो, ग्रहण करतो. आणि भगवंतांनी जर आमचं अर्पण, जे आम्ही केलेले वस्तू जे त्यांना आम्ही अर्पण करतो ते स्वीकार केलं तर आमचं जीवन धन्य झालं. भगवंत प्रसन्न होतात जर आम्ही भक्तिभावनेने त्यांना काही अर्पण केलं. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणत नाहीत की जोपर्यंत तुम्ही करोडपती होत नाहीत तोपर्यंत तुम्ही माझी भक्ती करू शकत नाहीत, असं कुठेही म्हणत नाहीत ते. उलट ते म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम. आता जो एकदम अतिशय गरीब माणूस आहे ते हे चार वस्तू गोळा करू शकणार. पत्र, पत्र म्हणजे तुळशी, तुळशीचं पान. काय कठीण आहे का गरीब माणसासाठी? एक गरीब माणसाच्या घरामध्ये पण तुळशीचं बी बोवून तो आरामशीर तुळशीची सेवा करू शकतोय. पत्रम पुष्पम, एक लहान फूल, घरामध्ये फुलं आम्ही ठेवू शकतो की नाही? फल, फळ, फळं आम्ही घेतो ना. आता मी जांभूळ खाऊन आलो, बघा रहस्य सांगतो. छान फळं भगवंताने किती सुंदर दिलेत, त्या शिवरात्री प्रभूने काळे काळे जांभूळ दिले, सगळ्यांना उपलब्ध आहेत. आणि पाणी, पाणी आम्ही पिलंच पाहिजे जगायला. तर भगवंत म्हणतात की कोण आहे असं एवढं गरीब कोण आहे की ज्याच्याकडे पत्र पुष्प फळ पाणी नाही आहे. श्रीमंत असूनही त्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की मी फक्त पत्र पुष्प फळ देणार आणि काही नाही. नाही, जेवढं आहे तेवढं जास्त जास्त भगवंतांच्या सेवेसाठी वापर केलं पाहिजे. पत्र, पत्र बघा, ज्यावेळी भगवान श्री कृष्ण त्यांच्या समोर गोवर्धनना सगळं भोग चढवत दाखवत होते, वृंदावनचे निवासी, आणि जे काही गावामध्ये होतं ते सर्व काही तिकडच्या लोकांनी अर्पण केलं आणि गोवर्धनने एक विशाल रूप स्वीकार करून तर सर्व काही खाल्लं आणि म्हटलं अणियोर, मला आणी पाहिजे. असं करत करत अनेकदा ज्यावेळी असं झालं तर ब्रजवासींना काळजी वाटली की आता कुठून आणणार आम्ही, एवढं कुठून आम्ही देणार. तर एक वृद्ध खूप बुद्धिमान व्यक्ती होते, त्यांनी म्हटलं एक तुळशीचं पान ठेवा. तुळशीचं पान ठेवलं आणि गोवर्धन संतुष्ट झाले एक तुळशीचं पानाने. एकदा नारद मुनी आले द्वारकेला आणि त्यांनी म्हटलं की मी आता कृष्णाला विकत घेणार आहे, विकत घेतला आहे आम्ही. रुक्मिणी देवी खूप घाबरली, आता हे काय, असं काय होईल? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, जोपर्यंत त्यांचं जे काही वजनाप्रमाणे जेवढं त्यांचे दागिने आहेत, रत्न हिरे सगळे आहेत, ते आम्ही मोजून घेणार. मग कृष्ण बसले आणि मग ते जेवढं काही दागिने वगैरे होते सगळे ठेवले, पण ते कृष्णांची पडली भारी होती. मग शेवटी एक तुळशीचं पान ठेवलं, सगळं बरोबर झालं. यस, म्हणजे भगवान श्री कृष्ण फक्त एक तुळशीचं पान दिलं तर संतुष्ट होतात. भगवंतांना आमचे पैसे नकोय, असले तर द्यायला पाहिजे बरं का? हां, असूनही मग आम्ही बोलायचं नाही नाही मी सिनेमा बघणार, खूप इकडे तिकडे फिरणार. भगवंतांना पैसे नाही देणार, कारण भगवंताने काय म्हटलंय, पत्रम पुष्पम फलम तोय म्हटलंय ना. नाही, असलं तर दिलं पाहिजे, नाही असलं तरी काही हरकत नाही. तुळशीचं पान द्यायचं बस. अद्वैत आचार्य म्हणून व्हायचे महाविष्णूंचे अवतार. मायापूरमध्ये ते राहत होते, शांतीपूरमध्ये राहत होते. त्यांनी बघितलं की आता एवढे पापी लोक आहेत, कोणालाही भगवंतांची भक्तीमध्ये रुची अजिबात नाही आहे, काय केलं पाहिजे? याच्यासाठी एकच उपाय आहे. आता स्थिती, परिस्थिती इथली इतकी बिघडलेली आहे की जोपर्यंत साक्षात प्रत्यक्ष भगवंत इकडे अवतीर्ण होत नाहीत तोपर्यंत आजचा काय उपाय मला दिसत नाही. तर त्यांनी थोडं पाणी घेतलं, गंगाजल, गंगाचं पाणी घेतलं आणि तुळशीचं पान आणि शालग्राम शिलाला अर्पण केलं आणि जोर जोरात हाक मारत होते ते भगवान कृष्णाला की तुम्ही कृपा करून प्रकट व्हा तुम्ही, कारण तुमच्याशिवाय आता आणि काय उपाय नाही आहे. आता ह्या लोकांना भक्त बनवायचं म्हणजे अतिशय अवघड आहे, अशक्यसारखं आहे. तुम्हीच हे करू शकाल, तुम्ही या प्रकट व्हा. अनेक दिवस, अनेक आठवडे, अनेक वर्ष त्यांनी ही तपश्चर्या केली आणि हे पाणी आणि तुळशीचं पान अर्पण केल्यामुळे भगवान श्री कृष्ण प्रसन्न झाले आणि ते प्रकट झाले इकडे चैतन्य महाप्रभूच्या रूपमध्ये. तुलसी दलमात्रेण जलस्य चुलुकेण वा विक्रीणिते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सल. तो भगवान श्री कृष्ण भक्तवत्सल आहेत आणि ते स्वतःला विकून टाकतात भक्तांना. काय केलं तर तुलसी दल तुलसीचं पान आणि जलस्य चुलुकेण वा थोडंसं हातात एवढं गंगाचं जल यमुनाचं जल ठेवलं आणि त्याच्यामध्ये तुलसीचं पान ठेवून आम्ही भगवंतांना भक्तिभावनेने अर्पण केलं. भगवंत एवढे ऋणी होतात की ते स्वतःला पण विकून टाकतात त्या भक्ताला की मी तुझं झालो आता तू काय करायचं म्हणजे तू कर. एवढे आभारी होतात भगवान श्रीकृष्ण कशामुळे थोडंसं पाणी थोडंसं एक तुलसीचं पान बस. आणि जर भक्ती कोणाची नसली हृदयामध्ये तर आम्ही मोठे मोठे त्यांना काय वेगळेवेगळे प्रकाराची बिर्याणी आणि काय 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 दिलं तरी काही उपयोग होणार नाही. पिझ्झा पण दिलं तर घेणार नाहीत ते. मंचुरियन काय म्हणतात मंचुरियन आता सगळ्या लोकांना वेड लागले मंचुरियन जे काही असेल काय स्वीकार करणार नाही आहेत. भगवंत भक्तीचे पाठीमागे आहेत त्यांना प्रेम पुजारी म्हणतात. जर कोणाच्या हृदयामध्ये प्रेम असलं त्यांच्या प्रती ते गरीब असू दे श्रीमंत असू दे काही हरकत नाही. त्या भक्ताच्या हृदयामध्ये जे भक्ती आहे ते स्वीकार करतात. आम्ही जे काही त्यांना अर्पण करतो ते तुळशी असू द्या पान असू पाणी असू द्या ते अर्पण करण्याच्या पाठीमागे जे आमच्या हृदयामध्ये भक्ती आहे ते स्वीकार करतात भगवंत. त्यांच्याकडे काय पाण्याची कमी नाही आहे फळांची फुलांची काही कमी नाही आहे त्यांच्याकडे. हे जे तुळशी पाणी फळ पुष्प आम्ही अर्पण करतो ते मात्र वाहन आहे आमचे भक्ती भगवंताकडे पोहोचवायला आणि मग ते प्रसाद रूपमध्ये आम्ही ग्रहण करतो. पुष्प पुष्प पण भगवंतांना आम्ही देऊ. शास्त्रामध्ये असं म्हटलं की कलियुगामध्ये फुलं हेच रत्न आहे. सत्ययुगामध्ये खूप रत्न व्हायचे लोक एवढे श्रीमंत व्हायचे सगळ्यांकडे रत्न दागिने मोठे मोठे व्हायचे. आता किती लोकांकडे किती रत्न वगैरे असतात हिरे मोती किती असतात आमच्याकडे जास्त नाही. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये असं म्हटलं आहे की फुलं हे दागिने आहेत हे सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. त्यामुळे भगवंतांची सेवासाठी फुलांचं असणे खूप गरजेचं आहे. आता गजेंद्र म्हणून एक हत्ती होता पृथ्वीवर नव्हे वरच्या लोकावर त्रिकूट पर्वत त्या क्षेत्रामध्ये आणि मोठं कुटुंब होतं त्याचं आणि आंघोळ करायला म्हणून तो गेला सरोवरात आणि तिकडे एक मगर होता. त्याने बघितलं की हे हत्ती येऊन सगळं दंगा करत आहेत माझ्या पाणीमध्ये तर कोण आमच्या घरी येऊन असं सगळं करत आहेत. त्याने आला तिकडे राग आला आणि गजेंद्र तो राजा होता सगळ्या मगरांचं त्याचं पाय धरला. बाकी सगळे हत्ती तिकडून पळून गेले पाण्यामधून कारण पाणी हत्तींचं क्षेत्र नाही आहे ना. तर 1000 वर्ष हे युद्ध झालं आणि दोघंही शक्तिशाली होते त्यामुळे जिकडे होते तिकडे कधी असं खेचणार तर तसं खेचणार आणि पाणीमध्ये हे युद्ध चालत राहिलं 1000 वर्ष. परंतु कारण मगर पाणीचं प्राणी आहे आणि हत्ती जमिनीचं प्राणी आहे आणि हे युद्ध पाणीमध्ये होत होतं त्यामुळे मकर हळूहळू शक्तिशाली होत गेला आणि हत्ती कमजोर होत गेला. आणि मग एक असं वेळ आला की हत्तीने गजेंद्रने विचार केलं आता काय संपलं आता मी हरणारच आहे आता काही उपाय नाही आहे. आणि त्याच्या मागच्या जन्मामध्ये तो एक राजा होता ज्याचं नाव होतं इंद्रद्युम्न. ते जगन्नाथपुरीचे जे इंद्रद्युम्न आहेत ते नव्हे, हे वेगळे इंद्रद्युम्न आहेत. आणि त्या जन्मामध्ये जेव्हा ते राजा होते तर त्यांनी एक मंत्र शिकलं होतं, भगवंतांचे गुणगानचे जे मंत्र आहे, आणि ते मंत्र त्यांना आठवण आलं. हत्तीच्या जन्मामध्ये पण बघा भगवंत किती कृपाळू आहेत. खरोखर धन आहे ना, धन म्हणजे काय, ज्याचा आम्ही उपयोग करू शकतो. आमच्या गरजेचं वेळी जर ते धन आमचं काही उपयोगात आलं नाही तर काय काय फायदा त्याचा. मृत्यूच्या वेळी आमचं जे धन आहे, आमचं सोनं आहे, त्याचा काय उपयोग होणार काय? आमच्या कपाळावर जेवढं लिहिलं आहे तेच होणार आहे. जेवढंही धन आम्ही डॉक्टरला दिलं, कोणालाही दिलं, तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तर असं धन बघा, मागच्या जन्मामध्ये ते भगवंतांची भक्ती करत करत त्याने एक मंत्र शिकलं होतं ते आठवण आलं. आणि गजेंद्राने मग विचार केला की आता फक्त भगवान श्रीकृष्णांना, कृष्णांचं शरण मी ग्रहण केलं पाहिजे, नाहीतर आणि काही उपाय नाही आहे. तर त्याने हे मंत्र, हे जे प्रार्थना आहे, ते बोलायला सुरू केलं. खूप त्रास होत होता, बोलायला होत नव्हतं, पण कसं तरी ते बोलत राहिले. आणि भगवंत ते आमची प्रार्थना ऐकतात. आम्ही संशय करू नये की मी एवढं लहान माणूस आहे, मी इकडे बेळगावमध्ये राहतो आहे, आणि भगवंत किती मोठे माणूस आहेत, कुठे राहतात ते बोल, वैकुंठ जगामध्ये मी इकडे प्रार्थना करतो आहे, भगवंत ऐकतील काय? ऐकतात, नक्की ऐकतात भगवंत. आणि गजेंद्रची प्रार्थना ऐकले भगवंतांनी, आणि ते गरुड सांगितलं लवकर चल, आपत्कालीन परिस्थिती, आम्हाला जावं लागेल तिकडे, माझं भक्त त्रासात आहे. तर ते बसले गरुडावर आणि आले, त्वरित पोहोचले आणि बघितलं की अरेच्छा माझं भक्त त्रासात आहे. ज्यावेळी गजेंद्रांनी बघितलं की भगवान विष्णू किंवा कृष्ण गरुडाच्या पाठीवर बसून येत आहेत, एवढे प्रसन्न झाले. पण कसं स्वागत करायचं, काय अर्पण करायचं भगवंतांना, जी त्यांची परिस्थिती होती त्याच्यामध्ये काय शक्य होतं करायला. तर त्या सरोवरामध्ये, तालाबमध्ये एक कमळ पुष्प होतं, त्यांनी सोंड घेतली त्याची, ते कमळ पुष्प घेतलं आणि भगवंतांना असं अर्पण केलं. आणि भगवंत अतिशय प्रसन्न झाले त्याने एक कमळ पुष्पाने. आणि त्यांनी ते पुष्प अर्पण ते स्वीकार केलं. आणि मग भगवंतांनी ते मगर, जो मगर होता आणि हत्ती होता, दोघांना जमिनीवर खेचून आणलं. आणि सुदर्शन चक्राने त्या मगरचं जे शरीर होतं कापून टाकलं, त्याचं डोकंच कापून टाकलं. आणि तसं गजेंद्राला मुक्ती दिली ह्या परिस्थितीमधून. तर कसं, गजेंद्रने फक्त एक कमळ पुष्प अर्पण केलं, भगवंत प्रसन्न झाले. तसं आम्ही पण भगवंताने एक पुष्प जरी अर्पण करतो किती लाभ आहे. आता आमच्या राधा गोकुळानंद मंदिरमध्ये थोडे महिन्यापासून तिकडे एक टेबलावर फुलं असतात, आणि जे कोणी येतात त्यांच्यासाठी फुलं आहेत. त्यांनी फक्त हात स्वच्छ करायचं आचमनने, आणि जे फुलं आहे ते घ्यायचं, भगवंतांना अर्पण करायचं. ते एक फूल अर्पण केल्यामुळे त्यांचं जीवन बदलू शकते. अनेक नवीन नवीन लोक येतात जे मंदिरमध्ये पहिल्यांदा येतात, किंवा जे गंभीरतेने भक्ती करत नाहीत पण थोडी एक अनुकूल भावना आहे भगवंतांच्याबद्दल, ते पण त्यांना माहीत पण नसते की काय करायचं, कसं अर्पण करायचं. त्यांना सांगायचं असं, तुम्ही असं करून भगवंतांना अर्पण करा आणि इकडे ठेवा. एवढे लहान कार्यामुळे त्यांचं जीवन धन्य होणार. आम्ही ह्याला साधारण कार्य समजू नये की अरे एकदा भगवंतानं एक लहान फूल अर्पण केलं तर काय मोठं कार्य झालं. होय, भरपूर मोठं कार्य झालं. गजेंद्रनं काय झालं बघा. त्यामुळे ह्या कार्यानं, भक्तीच्या कार्यानं आम्ही साधारण समजू नये. आणि फळं बघा, शबरीने काय केलं, ते खाल्लं बघायला, पण भाव कशी होते, भाव कसं होतं तिचं, की भगवंतांना जे आंबट फळ आहे ते द्यायचं नाही, फक्त जे गोड आहे ते मी देणार. असं साधारणतः आम्ही ज्यावेळी भगवंतांना अर्पण करतो हे सगळं फळं वगैरे किंवा काही असू दे खाद्यपदार्थ, आम्ही त्याला चखून घेऊ नये, मनामध्ये पण विचार करू नये आम्ही की हे किती छान होईल आम्हाला मी जेवलं खाल्लं तर. त्यामुळे ज्यावेळी भोग दाखवलं जातं त्याच्यावर कपडा असतं, कोणी बघू नये ते, बघितलं तर अरे वा समोसा आहे काय छान आहे, ते मनामध्ये तुरंत इच्छा होते की मला पण पाहिजे. एकदा तसं विचार पण आला तर ते बरं नाही आहे. आधी भगवंतांनी बघितलं पाहिजे, त्यांनीच ते घेतलं पाहिजे. तर शबरी ते आमच्यासाठी नियम आहे शुद्ध, पण शबरीचा भाव असं होता, एवढं शुद्ध प्रेम होता, तर तिने काय विचार केले नाही की हे बरोबर आहे की नाही. भावना काय होती की भगवंतांना आंबट फळ नाही मिळावे म्हणून, तर तिने गोड जे आहे ते दिले, भगवंतांनी आनंदात स्वीकार केले. आणि कधी कधी असं होतं आहे, आणि ही गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहे नक्की, की ज्यावेळी श्रीकृष्ण हस्तिनापूर गेले शांतीदूत बनून, दुर्योधनने एवढी व्यवस्था केली होती भगवंतांसाठी, ते नकारलं त्यांनी. आणि विदूरच्या घरी गेले, विदूर घरी नव्हते, त्यांची पत्नी होती घरी, पत्नीने दार उघडलं, हडबडले, अरे हे कोण कृष्ण आले अचानक, मग काय द्यायचं, स्वागत कसं करायचं, काय करायचं, घरात काही नव्हतं, तिकडे केळे होते, ते केळे घेतले, केळ्याचे साल काढले, तिनं माहीत पण नव्हतं की मी काय करत आहे म्हणून, केळ्याचं साल काढलं आणि केळं फेकून टाकलं आणि साल भगवंतांना दिलं, आणि भगवंताने केळ्याचे साल आनंदाने घेतलं. वा वा किती स्वादिष्ट आहे. तर फळ सोडा, फळाचं साल पण भगवान खातात जर भक्ती भावनेने अर्पण केलं तर. दुर्योधनने किती एक स्वादिष्ट, एवढे स्वादिष्ट व्यंजनाची व्यवस्था केली होती, भगवंतांनी नकारलं, नकोय मला. पण विदूरच्या घरी केळ्यांचे साल त्यांनी खेळले. तर बघा, ज्यांच्याकडे अजिबात पैसे पण नाही आहेत पण त्यांच्याकडे भक्ती आहे हृदयामध्ये, ते अतिशय श्रीमंत. त्यामुळे मी म्हटलं प्रवचनच्या आधी की भक्ती श्रीमंत लोकांसाठी आहे. पण श्रीमंत शब्दाची परिभाषा काय आहे, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे भगवंतांच्या प्रति. त्यामुळे आपण सर्वे खूप श्रीमंत आहेत. आणि लोभी व्हा की आणि पाहिजे, आणि श्रीमंत व्हायचं आहे मला म्हणून. जगाच्या धनासाठी लोभी होऊ नका, पण भगवंतांच्या भक्ती धनासाठी लोभी व्हा की आणि पाहिजे, आणि भक्ती पाहिजे, बस तीच एक आमची योग्यता आहे. तर भगवंतांच्या भक्तांच्या मध्ये येऊन आम्ही असंच करायचं, भगवंतांची लीला ऐकायचे, भगवंतांचे नामस्मरण करायचे, बस. आणि जीवन यशस्वी होणार आमचं. आणि काही गरज नाही आहे, पैसे नको, तपश्चर्या नको, थोडं थोडं करायचे तपस्या. तर शिवरात्री प्रभू, आता या गल्लीमध्ये सगळे श्रीमंत लोक आहेत बघा, करोडपती अरबपती आहेत सगळे. तुम्ही राहता इकडे, खूप श्रीमंत आहे तुम्ही. आणि कोण तिकडे, कोण राहता तिकडे, कोण? सगळे श्रीमंत आहेत तुम्ही, खूप अतिशय श्रीमंत. आणि आम्ही सगळे इकडे श्रीमंत आहोत, कारण भगवंतांची भक्तीच्या मार्गावर आम्ही लागलो आहोत. तर खूप धन्यवाद. आजचा लवकर काहीतरी आहे म्हणे ना आता, हां, काही निवडणुकीमुळे काहीतरी आहे म्हणे. तर ठीक आहे, खूप धन्यवाद. आपण सर्व आले. आज जे पाऊस झाला मंदिरकडे, एवढं जोरात पाऊस होत होतं, आम्हाला वाटलं की आता कार्यक्रम होणारच नाही म्हणून. आणि इकडे येऊन बघतो, एक थेंब पाणी दिसत नाही इकडे, अतिशय आश्चर्य. भगवंतांची योजना होती की इकडे सत्संग व्हायलाच पाहिजे म्हणून, सगळ्यांनी प्रसाद घेतलं पाहिजे म्हणून. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। धन्यवाद। श्री श्री गौर निताय की जय। तर पुढच्या वर्षी परत शिवरात्री प्रभू येणार बरं का। हरे कृष्णा हरे कृष्णा। धन्यवाद।
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे।